नमस्कार डॉक्टर, माझं मूल 10 महिन्याचं झालं आहे पण तो अजून चालत नाही आहे, तर हे माइलस्टोन्स डिलेड आहेत का? तर नमस्कार मिसेस पाटील, आपण नॉर्मल माइलस्टोन्स काय असतात ते आधी समजून घेऊया. तर लक्षात घ्या, 2 महिन्यामध्ये बाळ हे हसायला लागतं म्हणजे सोशल स्माईल ही क्रिएट होते. 3 महिन्याचा असतो तेव्हा त्याचं हेड कंट्रोल यावं लागतं म्हणजेच तो मान धरतो. 4th महिन्यामध्ये साधारणपणे पालतं पडायला लागतो. 6th महिन्यामध्ये तो बसायला लागतो म्हणजे सीट्स अपराईट. 9th महिन्यामध्ये रांगायला लागतं म्हणजेच क्रॉलिंग करतं. आणि 12व्या महिन्यापासून तो चालायला लागतो, त्यालाच आपण वॉकिंग असं म्हणतो. सो घाबरू नका, हे काही डिलेड माइलस्टोन्स नाही आहे. तो 12 महिन्यापर्यंत प्रॉपरली वॉकिंग करायला चालू करेल. सो आय होप हे तुम्हाला हेल्प करेल. सो थिंक हेल्दी, ईट हेल्दी अँड लव इच अदर. बाय बाय. साधारण 1 ते 1.5 वर्षापर्यंत हा विदाऊट सपोर्ट चालायला लागतो. जेव्हा मूल 2 वर्षाचं होतं तेव्हा तो स्वतः एकटा पळायला लागतो. कुठे बॉल असेल तो स्वतः पायाने किक करतो. जेव्हा मूल 3 वर्षाचं होतं तेव्हा तो क्लाइम करतो पॅडल्स अ ट्रायसायकल, म्हणजेच वर चढायला लागतो, पायऱ्या चढायला लागतो आणि सायकलही व्यवस्थित चालवायला लागतो. जेव्हा मूल 4 वर्षाचं होतं तेव्हा तो सीझर्स वगैरे यूज करू शकतो, स्वतः पाणी घेऊन पाणी पिऊ शकतो. आणि जेव्हा 5 वर्षाचा होतो साधारणपणे तो स्वतः काय काय दिवसभरात गोष्टी झाल्यात त्या प्रॉपर फुल सेंटेन्समध्ये आईला बोलून दाखवू शकतो. आणि ह्या वयामध्ये मुलं साधारण 10 पर्यंत किंवा पुढची अंकही काउंट करायला सुरुवात करतात. सो आय होप तुम्हाला मदत करेल. धन्यवाद.